पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय 5. या स्वातंत्र्यकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे, म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की तुम्ही जर सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही. कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहात, तुम्ही कृपेला अंतरला आहात. कारण आपण देवाच्या आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही आणि सुनता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्याच सामर्थ्य आहे. तुम्ही चांगले धावत होता, तुम्ही खरेपणाला मान्य होऊ नये म्हणून तुम्हास कोणी अडथळा केला? तुम्हास जो बोलवत आहे त्या परमेश्वराची ही शिकवण नाही? थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवते. मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारा मग तो कोणी का असेना, तो दंड भोगेल. आणि बंधूनो, मी जर अजून सुनतेचा उपदेश करीत असलो तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडकळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. कारण बंधूनो, तुम्हा स्वातंत्र्यकरता बोलवले गेले आहे, तरी त्या स्वातंत्र्याने देहवासनांना संधी देऊ नका, पण प्रीतीने एकमेकाची सेवा करा. कारण जशी आपणावर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा. म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. हे परस्पर विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आता देहाची कामे उघड आहेत आणि ती ही व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, जादूटोना, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, मत्सर, धुंदी, दंगल आणि यासारख्या आणखी. याविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की या गोष्टी करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. हे आहे अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनासहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकाला चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे असे होऊ नये.